जोनाह चैप्टर वन योना अध्याय एक अमित्तयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर कारण त्याची दुष्टता मजपुढे आली आहे पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तारशिशास पळून जाण्यास निघाला तो याफोस गेला तेथे त्याला तारशिशास जाणारे जहाज आढळले त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तारशिशास निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला अरे झोप घेत काय पडलास उठ आपल्या देवाचा धावा कर न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल म्हणजे आपला नाश व्हावयाचा नाही त्यांनी एकमेकास म्हटले चला आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढवले हे आपणास कळेल त्यांनी चिठ्ठ्या टाकिल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्याला विचारिले कोणामुळे हे संकट आम्हावर आले सांग तुझा धंदा काय तू आलास कोठून तुझा देश कोणता तू कोणत्या लोकांपैकी आहेस तो त्यास म्हणाला मी इब्री आहे ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली ते त्याला म्हणाले तू हे काय केले तो परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे हे त्यास कळले कारण त्याने त्यास तसे सांगितले होते ते त्याला विचारू लागले की समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे समुद्र तर अधिकाधिक खवळत होता तो त्यास म्हणाला मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे जहाज किनाऱ्याला लावावे म्हणून ती माणसे वल्ही मार मारून थकली पण त्यास ते साधेना कारण समुद्र त्याजवर अधिकाधिक खवळत चालला होता तेव्हा ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करीतो की या माणसाच्या जीवामुळे आम्हास मारू नको व निर्दोष जीव घेतल्याचा दोष आम्हावर आणू नको कारण तू परमेश्वर आहेस तुला इष्ट ते तू करीतोस मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले तेव्हा समुद्र खवळावयाचा राहिला। त्या माणसास तर परमेश्वराचा फार धाक पडला। त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केले। परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला होता। योना त्या मत्स्याच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री होता।